hits 93.5 Red FM वर 10:40 minutes morning number 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत and morning number 1 मध्ये आज आपण मुक जनावर ह्या जनावरांसाठी भूत दया दाखवणं आणि दाखवणारी लोक त्यांना जरा सम्मानित करत होतो आणि मगासपासून मी तुम्हाला सांगतोय की थोड्या वेळात सांगतो तुम्हाला अशा काही असा टॉपिक आज आपण का घेतलाय का आपण आज ह्या विषयावर बोलतो आहोत. तुम्हाला आठवत असेल मागल्या आठवड्यामध्ये आपण काही मुलींबद्दल बोलत होतो. ह्या मुलींनी म्हणजे एका माझ्या मित्रांनी मला सांगितलेला हा किस्सा की त्या मुलींनी बघितलं रस्त्यावरती एक कुत्रं जखमी आहे त्या कारमधून उतरल्या त्यांनी त्या जखमी कुत्र्याला पट्टी वगैरे लावली त्यानंतर त्याची जखम जरा जास्त मोठी आहे हे बघितल्यानंतर त्यांनी त्याला त्या कुत्र्याला उचललं त्याला दवाखान्यात घेऊन गेला त्याच्यावरती औषधोपचार केले. ह्या सगळ्या मुलींबद्दलचं हे प्रकरण ऐकल्यानंतर जेव्हा आम्ही त्या मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलींचा एक ग्रुप आहे आणि ह्या सगळ्या जणी मिळून ह्या रस्त्यावरच्या जनावरांना स्पेशली कुत्र्यांना त्रास होऊ नये यासाठी कार्यरत असतात प्रयत्नशील असतात आणि फार सुंदर सुंदर कामं या पोरी करतायत. बरं फक्त या मुलीच नाही तर एक लेडी आहे त्यांच्याबद्दल मला कळालं ज्या गाईबद्दल कार्यकर्ता आहेत रस्त्यावरती ज्या गाया असतात गायी असतात त्या गायींच्या मेडिकेशनसाठी त्या प्रयत्नशील असतात त्यांना त्रास होऊ नये यासाठी त्या प्रयत्न करत असतात. अशी कितीतरी लोकं आहेत नंतर हळूहळू अशी समोर आली आपल्याच शहरातली ही लोकं जी ह्या मुक जनावरांसाठी कार्यरत आहेत. उद्याच्याला तुम्हाला त्या सगळ्या मुलींना मी भेटवणार आहे इकडे आपल्या मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला सुचली या सगळ्या लोकांशी बोलत असताना त्याबद्दल जरा थोडासा डिस्कस करूयात. कस लागणार आहे आज आपला एक माणूस म्हणून कियन कासे जी हजुरी एन्जॉय बजाते राहो.